आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निरोगी, समृद्ध आणि विकसित भारतासाठी प्रत्येकाचं योगदान आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचं प्रतिपादन. भाडेतत्वावरील पडवणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महिला आणि बालविकास विभागात 8,500 अधिक नियमित पदभरतीला मान्यता. आणि थोल समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. निरोगी भारत, समृद्ध भारत आणि विकसित भारत ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायांसह प्रत्येकाचं योगदान आवश्यक आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते काल पुण्यात जनसेहत सेतू शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी एका पोर्टलचं लोकार्पणही करण्यात आलं. निरोगी भारत घडवण्यासाठी महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं जनसेहत सेतू आरोग्य शिबिर आयोजित केलं जात आहे. यात वैद्यकीय व्यवसायी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन मांडवीय यांनी केलं. नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवण्याला शासनाचं प्राधान्य राहणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं. सर्वोत्तम मनुष्यबळ ही राष्ट्राची शक्ती असून शिबिरांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरं बांधण्यासाठी बोरिवली इथल्या भारत संचार निगम लिमिटेड आणि महानगर टेलिफोन निगम यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडी रेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या जागेवर सुमारे 1,000 अधिक घरं बांधण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या 2026-27 अर्थसंकल्पात म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकंदर 13,012 सदनिकांचं बांधकाम करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यासाठी 10,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये नोकरी व्यवसायानिमित्तानं येणाऱ्या नागरिकांसाठी भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसंच भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधांकरता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी काल एका बैठकीत दिल्या. भाडेदरासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणं निकाली काढण्यासाठी 100 विशेष न्यायालयं स्थापन करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. महिला आणि बालविकास विभागात 8,669 नियमित पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विभागाच्या कामकाजासाठी 2,843 पदं बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यासाठीही मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस अशी एकंदर 2,21,328 पदांना देखील मंजुरी देण्यात आली आहे. विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना कार्यक्षम, पारदर्शक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी कॉस्ट ऑडिटची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी केलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे आयोजित कॉस्ट ऑडिट फॉर विकसित भारत या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन करताना राज्यपाल काल बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. थोर समाजसुधारक, विचारवंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीवर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. 11 एप्रिल 1827 रोजी जन्म झालेल्या महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचं कार्य केलं. त्यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन केलं जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त या संपूर्ण वर्षभरात राज्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. या अनुषंगानं शालेय शिक्षण विभागामार्फत 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. पुण्यातील भिडेवाड्यात तसंच अन्य ठिकाणी आज अभिवादन कार्यक्रम होणार आहेत. परभणी जिल्ह्यातील कौसडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत काल रात्री 10,135 दिवे प्रज्वलित करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. विविध रंगांच्या फुलांचा वापर करून महात्मा ज्योतिराव फुले यांची भव्य प्रतिमाही यावेळी साकारण्यात आली होती. ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक अभिनेते अतुल पेठे महात्मा फुले यांना अभिवादन करताना म्हणतात,
ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले महाराष्ट्रात घडले म्हणून आपण आज सगळेजण इतक्या अभिमानानं इथे राहतो, जगतो आणि विवेकपूर्ण वागतो याची नम्र अशी जाणीव मला आहे. ज्योतिराव आणि सावित्रीबाईंचं काम किती मोठं आहे हे अनेकांनी आतापर्यंत सांगून ठेवलंय, पण एक नाटकवाला म्हणून मला असं वाटतं तृतीय रत्न नावाचं जे नाटक ज्योतिराव फुल्यांनी लिहिलं होतं ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामधलं जे राजकारण आहे, त्यातली जी भाषा आहे, त्यातला जो विचार व्यूह आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. ज्योतिरावांनी अनेक पातळ्यांवर कामं केली, ती म्हणजे लोकांना जागृत करणं, लोकांना विवेकशील बनवणं, लोकांना अभ्यासाचा मार्ग दाखवणं, लोकांना वाचनाचा मार्ग दाखवणं आणि आपणच स्वतः काम करून, विचार करून, अभ्यास करून, विज्ञानाचा मार्ग चोखाळून आपलं जीवन पालटवू शकतो ह्याचा एक दृष्टांत या दाम्पत्याने दिलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीला मी नमन करतो.
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम केलं जाणार आहे. ही योजना ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचं एक सक्षम माध्यम ठरेल असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी काल पुण्यात व्यक्त केला. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सादरीकरण आणि अंमलबजावणी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पशुधन उद्योजकता योजनेच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना पशुपालनाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता एक उद्योजकता म्हणून पाहण्यास प्रोत्साहन दिलं जात असल्याचं मुंडे म्हणाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला वायंगणी बीच इथं नुकतंच कासव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलं. यावेळी आरवली येथील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलेल्या आकर्षक कासव वाळू शिल्पाचं फित कापून अनावरण करण्यात आलं, तसंच कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कासव मित्रांचा सन्मान करण्यात आला. दलदलीच्या भागांमध्ये गस्त घालण्यासाठी स्वॅम्प पोलीस हा देशातला पहिला उपक्रम रत्नागिरीत सुरू झाला आहे. प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असलेल्या या उपक्रमाचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी तालुक्यातल्या नारायणमळी इथं काल उद्घाटन झालं. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यांसह अनेक खाडी किनारे, घनदाट कांदळवनं आणि दलदलीचे संवेदनशील प्रदेश आहेत. अशाच चिखलाच्या दुर्गम भागांमध्ये पारंपरिक नौका आणि वाहनांद्वारे गस्त घालणं पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होतं, त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतल्या स्वॅम्प पोलीस उपक्रमाअंतर्गत त्या भागात कयाक बोटींद्वारे गस्त घातली जाणार आहे. जिल्हा तसंच गाव पातळीवर विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण क्षमतेनं झोकून देऊन काम करण्याचं आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माझं गाव आरोग्य संपन्न गाव विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. निरोगी, समृद्ध आणि विकसित भारतासाठी प्रत्येकाचं योगदान आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांचं प्रतिपादन. भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महिला आणि बालविकास विभागात 8,500 अधिक नियमित पदभरतीला मान्यता. आणि थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.